आपल्याला स्वातंत्र्य कधी मिळालं? कधी? कशापासून मिळालं? देश पारतंत्र्यात होता. मग आता आपल्याला खरं खरं वाटतंय की आपला देश स्वतंत्र आहे असं? का नाही वाटत आहे? काय काय मग प्रॉब्लेम आहेत? एवढं स्वतंत्र भारत आहे तरी पण काय बंधन आहेत? मग काय काय वाटतं सगळ्यांना? एक एक काउंटर हात वर करून एक एक जण सांगू शकताय की जर भारत आपला स्वतंत्र झालाय 1947 साली, म्हणजे आता किती वर्ष होऊन गेली, तर मग तरी पण पारतंत्र्यात आहे असं का वाटतंय आपल्याला? तर भरपूर कारण आपण सांगू शकतो याच्यासाठी. बघा, आपला भारत अजून गरिबीत आहे, माहिती पटू शकतं सगळ्यांना. ह्याच्यापासून स्वातंत्र्य मिळालंय का? बेरोजगारी ते पण आहे, स्त्री मुक्ती संघटना निघालेल्या आहेत कारण स्त्रियांच्यावर अन्याय होत आहेत, किंवा बालमजूर कायदा, एवढं सगळं भरपूर भरपूर काय काय सुरू आहे. कारण काय, जरी स्वातंत्र्य मिळालंय तरी पण काही काही समस्या ह्या आहेतच. तर मग आपण विचारू शकतो की स्वातंत्र्य स्वातंत्र्य आपण म्हणतो, मग स्वातंत्र्य म्हणजे काय प्रश्न पडू शकतो ना, की स्वतंत्र प्रत्येक जण म्हणते की स्वतंत्र. तर स्वतंत्र हे दोन शब्द आहेत. स्व स्व म्हणजे कोण? स्वतः. आणि तंत्र आपण म्हणतो, तंत्र म्हणजे रूल करणं किंवा एखाद्याचं आपल्या मनाप्रमाणे. तर तंत्र स्वतःचे तंत्र म्हणजे काय आहे? स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचं तंत्र. तर स्वतःचं तंत्र म्हणलं तर प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या असणार आहेत. हिची संकल्पना वेगळी असेल, हिची संकल्पना वेगळी असेल, प्रत्येकाला काय असणार? वेगवेगळ्या संकल्पना असतील स्वातंत्र्याच्या. तर त्या गृहिणी असतील, त्यांना वाटत असेल की ह्याच्यातनं मला लवकर लवकर काय पाहिजे? सुटका पाहिजे. ज्या सासूरवासीन बायका असतात, सासूरवासीन म्हणतात ना, त्यांना वाटतं की हे सासूच्या ह्याच्यातनं कधी सुटका मिळेल. आता तुमच्या सगळ्यांच्या परीक्षा संपल्या असतील ना, तर असं वाटत असेल परीक्षा कधी संपतील. कैदी असतात, त्यांना वाटतं म्हणजे शिक्षा कधी संपेल आणि मी कधी ह्याच्यातनं मुक्त होऊ. तर अशा वेगवेगळ्यांच्या वेगवेगळ्या काय आहेत? स्वातंत्र्याच्या कल्पना आहेत. तर म्हणून आपण बघू शकतो की जेव्हा एखादी गोष्ट जी आपल्याला नको असते आणि जी आपल्याला जबरदस्तीनं लादली जाते आपल्यावर, तर तेव्हा आपण काय करतो? स्वातंत्र्यासाठी धडपड करत असतो. आत्ता आपण सगळ्यांनी सांगितलं की 1947 आपला लढा जो भारतानं इंग्रजांच्या विरुद्ध केला, तर त्यावेळी हे जे परतंत्र होतं आपल्याला ते नको होतं. त्यामुळं काय झालं? एवढ्या मोठ्या चळवळी झाल्या, कितीतरी आपण इतिहास सगळ्यांनी वाचला असेल, कारण ते आपल्याला जबरदस्तीनं काय झालेलं आपल्यावर लादलं होतं. आपण बघू शकतो की इतिहास सगळ्यांनी वाचला असेल, रशियन फ्रेंच क्रांती आणि परत रशियन क्रांती, फ्रेंच क्रांती, कितीतरी क्रांती झालेल्या आढळल्यात. का? कारण सगळ्यांना हे पारतंत्र जे आहे ते नको होतं. तर त्यामुळं तर हे स्वातंत्र्य म्हणजे आपण आत्ताच सांगितलं तसं की काय? स्वतःचं तंत्र, म्हणजे स्वतःच्या तंत्रानं वागणं. मग प्रत्येकाची स्टाईल काय असेल? मग आपण बघतो प्रत्येक जण वेगवेगळ्या स्टाईलनं वागत असतं. आत्ता तरी काय तुम्हाला भरपूर नमुने दिसतील, असं म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रकृती. आता एकाला अशी हेअरस्टाईल आवडते, एकाला तशी हेअरस्टाईल आवडते, आपण असं कुणाला काय कंपल्शन करू शकतो का? जबरदस्ती आहे? नाही. भारत आपला कुठला राज्य आहे? कसलं राज्य? राष्ट्र आपलं लोकशाही. प्रत्येक लोकाला कसला कसलं स्वातंत्र्य आहे? आचार, विचार आणि भाषण, ह्याच्यावर काय आहे? स्वातंत्र्य आहे. आपण बघू शकतो आत्ता आत्ता निवडणुकी झाल्या, हो ना, प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य होतं. काय काय भाषणं जर पेपरमध्ये वाचलीच असतील सगळ्यांनी, हो ना. तर हे काय आहे? स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण हे स्वातंत्र्याचा काय उपयोग होतो हे आपण बघतो. त्यामुळे जितक्या व्यक्ती आहेत तितक्या प्रकृती आहेत. तर म्हणून मनुष्याला हे भगवंतांनी ही खास एक काय म्हणतात, गिफ्ट म्हणतात ना, म्हणजे काय उपहार भेट हे दिलेलं आहे. आणि ती म्हणजे ही बुद्धी. आता मी तुम्हाला छोटंसं एक्सरसाइज सांगितलं आणि त्यात काय सांगितलेलं की प्रत्येकानं काय करा, आपल्याला काय समस्या आहेत किंवा कशाची बंधनं, तुम्हाला काय बंधन वाटतंय हे तुम्ही विचार करून काय लिहा. मग मी तुम्हाला सांगितलं, पण बाहेरच्या प्राण्यांना जर आपण काही असं सांगितलं तर त्यांना हा गोष्टी कळणार आहेत का? नाही कळणार आहेत. फक्त मनुष्य हा जो प्राणी आहे ह्याला काय दिलेली आहे? बुद्धी. आणि ह्या बुद्धीचा उपयोग करून मनुष्य भरपूर काही करू शकतो. तर म्हणून आत्ता तुम्ही प्रत्येकानं लिहिलं पण असेल की काय काय तुम्हाला काय काय बंधनं वाटतायत ते, तर ही जी आपल्याला बुद्धी दिलेली आहे ही प्राण्यांच्या मध्ये इतकी विकसित नसते. त्यांना पण थोडीफार बुद्धी असते. बघितलं असेल तुम्ही, एखादं कुत्रं जर आलं तर आपण हट म्हणलं तर ते जातं पळून, पण थोड्या वेळानं ते काय येतं, परत येतं. पण एखाद्या मनुष्याला समजा तुम्ही जर असं म्हटलं तुमच्या घरी आला आणि हट म्हणून, तर तो परत येईल का तुमच्या घरी? नाही येणार. कारण का? त्याला वाटते माझा अपमान झाला म्हणून तो परत येणार नाही. पण प्राण्यांना ही बुद्धी नसते, ते काय करतात, परत येतात. तर आपण बघू शकतो की हे प्राणी आणि आपणामध्ये हा फरक आहे. म्हणून आपलं बंधन आपल्याला कळू शकतं, पण प्राण्यांना हे बंधन आहे हे कळत पण नाही. तुम्ही बघितलं असेल बकऱ्या खाटेक खाण्यामध्ये असतात, बघितलं असेल ना, खूपदा खूप म्हणजे केविलवाणी स्थिती असते, अगदी केविलवाणी. त्यांना काय केलेलं असतं, बांधून ठेवलेलं असतं आणि त्यांना गवत वगैरे काय काय खायला दिलेलं असतं समोर, आणि त्यांना खायला दिलेलं असतं, आणि त्याच्या मागोमाग शेजारी भरपूर बकऱ्या असतात. पण एकापाठोपाठ एक बकरी काय होत असतात, कमी होत असते. पण त्या पुढची बकरी असते तिला काय त्याची जाणीव पण नसते, ती तशीच काय करत असते, खात असते. तिला माहित पण नसेल की आता पुढं आपला नंबर आहे. कारण प्राण्यांना ही बुद्धी फार विकसित झाली नसते. तर एक असंच आहे की हत्ती, हत्तीची पिल्लू असतात माहिती, तर आता अजून एवढं नाही, पण सर्कशीत किंवा कुठं कुठं हे की नाही करण्यासाठी, सर्कसमध्ये वगैरे उपयोग करण्यासाठी हत्तीचं पिल्लू असतं ना, तेव्हा पिल्लालाच ते काय करतात, आणतात. आणि ते पिल्लू पळून जाऊ नये म्हणून त्याला साखळीच्या साखळीनं बांधून ठेवलं, साखळदंड असतो ना त्यानं बांधून ठेवण्यात येतं. कारण का, जरी हत्तीचं छोटं पिल्लू असेल ना तर त्याच्यात ताकद असते, आणि दोरी जर त्याला बांधली तर ते तोटून पळून जाऊ शकतं, त्यामुळे त्याला साखळदंडाने बांधून ठेवतात. पण ते थोडं थोडं मोठं होत जातं आणि नंतर नंतर त्याला दोरीनं बांधतात. आणि त्याचे म्हणजे तो विचार करायची त्याची बुद्धीच काय होती, तिथं खुंटते. आणि त्याला वाटतं आता आपण बांधनातच आहे अजून, पण तो ऍक्च्युली हत्ती काय करू शकतो, ती दोर तोडून पळून जाऊ शकत असतो, एवढं त्याच्यामध्ये ताकद असते. पण त्याला लहानपणापासून तेच त्याचं काय आहे, त्याला बंधनात तसंच ठेवलं असतं, त्यामुळे तो त्याची बुद्धी तेवढीच असते की आता बांधून ठेवले तर आपण आता ह्याच्यातून पळून जाऊ शकत नाही. आणि तो साध्या दोरीनं बांधला तरी पण तो काय तसाच तिथं राहतो. आणि परत आहे की हत्ती आणि कुत्र किंवा कुठले पण प्राणी घ्या, त्यांची जे कल्पना म्हणजे त्यांची विकसित जी बुद्धी आहे ती एवढी विकसित नाही, त्यामुळे ते बंधन जरी असलं तरी ते तोडून जाऊ शकत नाहीत. तर आपण बघू शकतो की हे तुरुंग आहे, तुरुंगात जेव्हा कैदी असतात तर हे कैदी पण सुटण्यासाठी प्रयत्न करत असतात. खूपदा आपण पेपरमध्ये आत्ता परवाच वाचलं असेल कोणी कोणी, तो कोण श्रीलंकेचा कोण तर लिट्टेचा एक मोठा अतिरेकी होता आणि तो काय केला, पळून गेला. कारण का, हे तुरुंगाचं जे बंधन आहे ते पण काय आहे, नको होतात, कुणालाच आवडत नाही बंधन. तर कैदी पण काय करतात, सुटण्याचा प्रयत्न करतात. तर हे बंधन आहे हे आपल्या सगळ्यांना लागू पडतं, असं नाही की तुम्हाला आहे आणि मला नाही आहे. प्रत्येक म्हणजे प्रत्येक जीवाला हे बंधन आहे काय हे लागू पडतं. तर आणि ह्याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही या बंधनापासून. आणि असं हे बंधन आहे, एक भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं की ह्यापासून तुम्ही किंवा मी कोणीही पण वाचू शकत नाही आणि हे सर्वांना येणार. तर असं कोण सांगू शकतं, जे रेग्युलर येतात त्यांनी नाही, पण असं हे बंधन आहे की ह्याच्यापासून कोणीच वाचू शकत नाही. आणि हे कुणाला नको आहे बंधन, असे काही काही खूप, आणि ते सगळ्यांना येणार, सगळ्यांना कॉमन आहे. असं नाही की आता पण बाकीचे बंधन सांगितले की कैद्याला आहे, कैदी काय तुरुंगात असतात त्यामुळे त्यांनी शिकाय तर गुन्हा केला असतो त्यामुळे त्यांना काय आहे ते बंधन येतं. पण तुम्हाला मला सगळ्यांना हे बंधन येणारच आहे, हे बंधन आहे आपल्याला आणि ह्याच्यातनं आपल्याला खरी सुटका करायची आहे. तर असं कुणाला माहितीये अशी बंधन काय आहेत आपल्याला सांग. हा बरोबर, तर तिने सांगितलं जन्म आणि मृत्यू. तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की जन्म मृत्यू जरा आणि व्याधी हे जे चार दुःख आहेत हे सगळ्यांना येणारच आणि सगळ्यांसाठी कॉमन, म्हणजे तुम्हाला आणि मला हे येणारच आहे. आणि हे बंधन का म्हटलंय मग, आपल्याला म्हणू शकतं की आपण सगळेजण तर जन्माच्या वेळी काय म्हणतो, कुणाचा वाढदिवस असेल मैत्रिणीचा तर तुम्ही काय म्हणता, फोन करता तिला काय म्हणता, जोरच हा हॅपी बर्थडे म्हणून सांगता. मग असं वाटतं की हॅपी बर्थडे, हॅपी म्हणजे आनंद जाऊ, आनंदीत जाऊ त्याचा वाढदिवस. मग असं का सांगितलं की हे पण एक बंधन आहे म्हणून हे जन्म म्हणजे? तर हा जन्म म्हणजे पण खरोखर आपण 9 महिने एका मातेच्या गर्भामध्ये असतो आणि हे एक प्रकारचं बंधनच आहे. तुम्ही विचार करा, एका छोट्याशा खोलीमध्ये जर तुम्हाला बसायला सांगितलं 9 महिने, तुम्हाला तिथल्या तिथं खायला प्यायला सगळं मिळेल तुम्हाला, पण 9 महिने त्या खोलीतनं बाहेर यायचं नाही. किती जण तयार होतील असं राहायला? नाही, आपण एक दिवस पण राहणार नाही. पण आपण सगळे मातेच्या गर्भामध्ये काय आहे, 9 महिने बसलेलो होतो. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला काही चॉईस होती का, कुठली आई तुम्हाला पाहिजे, कुठलं घर पाहिजे? हा, कुणाला चॉईस आहे? नाही, असं चॉईस ना आला का तुम्ही, नाही मला हे आवडतंय मी आता ह्या घरात जन्म घेणार असं आहे? नाही, तुमच्यावर बंधन आहे हे. तुम्हाला कुणीतरी फोर्सफुली त्या घरात काय केलंय, तुम्हाला तिथं ठेवलंय. असं तुम्हाला चॉईस नव्हता की मला ह्या घरातच जन्म. मग प्रत्येकाने चांगले चांगले घर, चांगले चांगले आई वडील सिलेक्ट केले असते, पण नाही, हे तुम्हाला कुणीतरी जबरदस्तीने काय दिले, तुम्हाला हा जन्म दिलेला आहे. पुढे सांगितले जन्म आला की त्याच्या पुढं दुसरं एक चक्र असतं. जन्म नंतर काय होतं आपण, आजारपण. आजारपण हे काही सगळ्यांना येतच असं आहे का, कोण कोण आजारी नाही? आता काय काय मेडिकलच्या मुली आलेल्या आहेत, त्यांना विचारू शकतो आपण, किती दवाखान्यात गर्दी असते, होय ना, असते ना. तर सगळीकडे पेशंट्स हे आहेतच, म्हणजे रोग हा आहे. नवीन जर रोग काय तर निर्मूलन केलं की नवीन रोग येतो. तर देवीचं निर्मूलन केलं तर आता कुठला आलाय नवीन, एड्स आलाय. भरपूर रोग आहेत की ज्याच्यावर काय उपाय नाही आहेत. तर हा आहे, ह्याच्यातनं कोण वाचू शकतंय, आहे वाचू शकणारं कोण? कोणच नाही आहे. नंतर म्हातारपण. तुमच्यापैकी इथं किती जणांना विचारलं की तुम्हाला, किती जणांना लवकर लवकर म्हातारं व्हायला आवडेल, किती जणांना आवडेल? आहे चल, आपण बघू शकतो. जरा पांढरे केस झाले की आपल्याला किती वाईट वाटतं, आपण लगेच काळे करतो. आता हल्ली ऍडव्हर्टाईज टीव्हीवर तर किती आहेत, जर तुम्हाला चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील तर तुम्ही हे क्रीम लावा, हे मसाज करा, तुमचा चेहरा टवटवीत दिसेल. का सगळं हे आहे, कारण कुणाला काय हे म्हातारपण नको आहे. किती जणांना असं कधी कोण म्हणतंय, तर म्हातारी माणसं बघा तुम्ही, बसताना उठताना त्यांचे पाय दुखतात, पण कधी ते असे म्हणत नाहीत काय मस्त माझे पाय दुखायला येत असं. असं ऐकलंय कधी, बसताना दुखतात उठताना दुखतात? नाही, त्यांना किती त्रास होत असतो खरं तर. म्हणून हे म्हातारपण आपण आपल्याला नको आहे. आणि मृत्यू किती जणांना पाहिजे, किती जणांना पाहिजे मृत्यू? हा पण कुणालाच नको आहे, मृत्यू पण नको आहे. पण ह्या चार गोष्टी तुम्हाला आणि मला कॉमन आहेत का नाहीत? तर त्यामुळं ह्या खरे बंधनं आहेत आपली. बाकीच्या गोष्टी आहेत ह्या छोट्या मोठ्या आहेत, कधी त्यातनं तुम्ही मुक्त होता नाही होता, पण ह्या गोष्टीतून आपण कोण कोण मुक्त आहे सांगा, कुणाकुणाला वाटतं की आपण ह्या गोष्टीतनं मी मुक्त आहे पूर्णपणे? तर नाही. तर आपण आपलं विचार करतो की आपण आता सांगितलं की स्वतंत्र म्हणजे काय, स्वतःचं नियंत्रण किंवा स्वतःचं रूल, स्वतःच्या रूलप्रमाणे वागणं. पण विचार करा, आपल्या मनात भरपूर गोष्टी असतात. समजा आता आपल्याला पण वाटतं की माझा चेहरा खूप छान पाहिजे, माझ्या चेहऱ्यावर काय फोड नको, प्लेन एकदम पाहिजे. पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर किंवा नियंत्रण करू शकता का? नको मला, म्हणून तुमच्या इच्छेनं ते जातं नाही. तुम्हाला कोणतरी जबरदस्ती काय करते ते देतंय. तुम्हाला पण वाटते मी खूप उंच पाहिजे होते, माझे केस इतके छान पाहिजे होते, मला असं पाहिजे होतं, मला तसं पाहिजे होतं. पण तसं घडतं का? म्हणजे आपलं आपल्या खरं शरीरावर तरी नियंत्रण आहे का? तुम्हाला वाटते तुमच्या शरीरावर नियंत्रण आहे? आपलं आपल्या साध्या शरीरावर पण काय आहे, नियंत्रण नाही आहे. आपल्याला शरीरामधली पण जे बंधनं आहेत ही पण ह्याच्यातनं आपण मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळं जे आपले वैदिक शास्त्र आहे ते वैदिक शास्त्र आपल्याला सांगतं की अथा तो ब्रह्म जिज्ञासा. आता तुम्ही काय करा, ब्रह्म जिज्ञासा, जिज्ञासा करा. जिज्ञासा करणं हा आपल्या सगळ्यांचा काय आहे, स्वभाव आहे, आहे ना. आता तुम्ही इथनं भरपूर नवीन चेहरे दिसत आहेत मला तरी, तर असं लगेच जिज्ञास होतं हे कुठून आले असतील, ते कुठून आले असतील, कोण आहेत ह्या असं. आणि आपण पण एकमेकांना भेटलो की भरपूर प्रश्न उत्तर करत असतो. प्रश्न आणि उत्तर हेच आपलं खरं तर जीवनात चाललेलं असतं. पण आपलं शास्त्र सांगतं की ब्रह्म जिज्ञासा करा. साध्या सुद्धा जिज्ञासा नको की हा ड्रेस किती छान आहे, हे किती छान आहे, हे पण चांगलं आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन सांगितलंय की आता काय करा, ब्रह्म जिज्ञासा. तर आणि ह्याला म्हणतात अशा जर जिज्ञासा जो कोण करेल त्याला सांगितलं आहे तो खरा बुद्धिमान आहे. तो काय आहे, खरा बुद्धिमान. सगळ्यांना बुद्धाची गोष्ट माहीत असेल ना, लहानपणी इतिहासात वगैरे वाचली असेल. तर बुद्ध हे जेव्हा त्यांचं आधीचं नाव होतं सिद्धार्थ, तर ते राजाचे पुत्र असतात राजकुमार. आणि जेव्हा ज्योतिषी त्यांची पत्रिका सांगतो तेव्हा सांगतात काय की हा मुलाला जर कुठलं हे ना दुःख बघितलं किंवा काहीही असं अघटित घटना बघितली तर हा मुलगा वैरागी बनेल किंवा हा सगळं सोडेल राज्य आणि वैरागी बनेल. तर राजा खूप चिंतातूर होतो की एवढं मोठं माझं वैभव आहे, एवढं राज्य आहे, प्रत्येक आई वडिलांना वाटतं ना आपल्या मुलांना आपली परंपरा पुढे चालवावी. तर तसंच राजाला पण वाटत असतं की ह्या सिद्धार्थनं पण काय करावं, माझं ही परंपरा आहे राज्य सगळं पुढे चालवावं. म्हणून त्यानं सगळ्यांना सांगितलं असतं, सगळ्या मंत्र्यांना वगैरे, की ह्याच्या पुढं कुठल्याही पण अघटित घटना घडवून द्यायची नाही, फक्त ह्याच्यापुढे सगळं कायम आनंदी वातावरण ठेवायचं. कारण असं ह्याचे वर्णन आहे की ह्यानं जर कधी पण असं बघितलं काही पण दुःखद घटना तर हा काय करेल, हे सगळं सोडून वैरागी बनेल. तर मग तो मोठा होईपर्यंत त्याला कधी ह्याच्यातनं सोडलंच नसतं बाहेर राजवाड्यातनं, त्याला राजवाड्याच्या आजूबाजूलाच तो फिरत असतो. आणि थोडा मोठा होतो जेव्हा, बऱ्यापैकी मोठा झाल्यावर तो पण असा एकदा बाहेर पडतो फिरायला, आणि फिरायला नेताना पण त्याला खूप सावधगिरीने नेतात. परंतु तो जाताना बघतो की एक असं रोगी असतो माणूस तिथं असतो जाताना वाटेत, आणि तो विचारतो, कारण त्यानं कधी रोगी हा माणूस बघितलाच नसतो. म्हणून तो त्याच्या मंत्र्यांना विचारतो की हा कोण आहे, तर तो सांगतो की हा रोगी आहे. मग तो म्हणतो हे रोगी म्हणजे काय, तर म्हणतो की हे शरीर आहे, ह्या शरीराला काहीही होऊ शकतं, कुठले पण रोग होऊ शकतात, आणि कोणाला जेव्हा होईल तेव्हा हे असं आपल्याला सहन करायला लागतो. तो म्हणतो मला पण होऊ शकतं का असं, तर म्हणतो हो तुला पण होऊ शकतं. तो पुढं जातो आणि त्याला खूप त्याच्या डोक्यात विचार सुरू असतात. आणि एक म्हातारा व्यक्ती अत्यंत काठी घेऊन कसं तरी चाचपडत चाचपडत चालला असतो. आणि तो चालला असताना तो बघतो की तो म्हणतो हा कोण आहे, कारण त्याने कधी म्हातारा व्यक्ती बघितलाच नसतो, कारण त्याच्या वडिलांनी कधी त्याला दाखवलंच नसतं मुद्दाम. आणि तो म्हणतो हा कोण आहे, तर ते म्हणतात की हा म्हातारा व्यक्ती आहे. आणि म्हणतो हे म्हणजे हा का म्हातारा झाला, तो मंत्री सांगतो की जसं जसं शरीर वाढतं तसं काय होणार, ते तरुणपणातनं नंतर म्हातारपण होतं. म्हणजे तो म्हणतो मी पण म्हातारा होणार, तो म्हणतो हो तू पण म्हातारा होणार. आणि नंतर पुढं गेल्यावर एक चार माणसं एक असं चार बांबूला काहीतरी धरून घेऊन निघालेले असतात राम नाम सत्य हे म्हणत. तर तो म्हणतो की हे काय आहे, तो त्याच्या मंत्र्याला विचारतो. तो म्हणतो हा माणूस ना ह्यानं आपलं शरीर सोडलंय. तो म्हणतो शरीर सोडलं म्हणजे काय, त्याचं शरीर इथंच आहे. तो म्हणलं नाही शरीर सोडलं म्हणजे तो ह्या शरीरातनं गेला, मग त्याला काही समजत नाही. म्हणतो हा शरीर इथंच आहे, तो कसा काय गेला. तो सांगतो की शरीरात जो आत्मा आहे त्याचा तो निघून गेला, आणि आता मग ह्याला काय करणार. ते म्हणतात ह्याला जाळणार होता. ते म्हणतात ह्याला जाळणार का, म्हणतात हो आता आत्मा गेल्यावर हे शरीर काहीच काम करत नाही आहे, तर हे असंच पडून राहणार नुसतं, आणि ह्याचा वास येणार, ह्याला दुर्गंधी येणार, त्यामुळे ह्याचा काय उपयोग नाही, ह्याला असं ठेवलं तर रोगराई पसरेल, त्यामुळे आता ह्याला जाळण्यात येईल. तो म्हणतो हा म्हणजे ह्या शरीराचं असं होतं. तो म्हणतात हो असं होतं. आणि तो विचार करायला लागतो की मग एवढे सगळं जर ह्या शरीराला होत आहे तर मी ही लोक सगळेजण हे इतकी कसे काय आनंदात आहेत, इतकी कसे काय बिंदास्त आहेत, सगळ्यांना हे त्रास होत आहेत, मग कोण चौकशी कसं नाही करत आहे याबद्दल. मग तेव्हापासून बुद्ध असतात ते काय होतात, वैरागी होतात, आणि ते जाऊन तपस्या करायला लागतात. आणि मग आपण आता त्यांना सध्या ओळखतो ते काय, बुद्ध म्हणून. तर अशा प्रकारे म्हणून असं सांगितलं जातं की हे जे बुद्ध आहेत त्यांच्यासारखं आपण पण विचारी बनायला पाहिजे. ह्या गोष्टी आपण बघितल्यात का नाही, किती जणांनी बघितल्यात, सर्वांनी, जवळजवळ सगळ्यांनी बघितले असतील. सगळ्यांनी लिहिलं ही बंधनं आपली आहेत म्हणून, लिहिलं का नाही, कारण का आपल्याला याची जाणीवच होत नाही आहे आपण ह्या बंधनात आहोत अशी. तर म्हणून जे आपले वैदिक साहित्य आहे जसं भगवद्गीता आहे किंवा इतर भरपूर शास्त्र आहेत, ह्याच्यामध्ये अशा महान लोकांचे वर्णन आहेत की ज्यांनी, म्हणजे आता आपण उदाहरणार्थ बुद्धांचं जीवन ऐकलं, संत तुकाराम सगळ्यांनी ऐकलं असेल ना नाव, तर ह्यांनी सगळ्यांनी हे जे जीवन आपलं दिलंय ते कशासाठी, तर हे सगळी जी बंधनं आहेत ही बंधन लोकांच्या पासून काय करायचं, हे ज्ञान लोकांना द्यायचं आणि सगळ्यांना ह्या बंधनातून मुक्त करण्यासाठी हे सगळं हे जे महान लोक आहेत हे करत असतात. तर म्हणून जी आपली भगवद्गीता आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण खूप सुंदर सुंदर उपदेश देतात. जसं आपण माहिती की जेव्हा तुरुंगात आपल्याला एखाद्याने शिक्षा देतात, काहीतरी शिक्षा असते ना कैद्यांना, तर शिक्षा दिल्यावर त्यांना नियम असतात की असे 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 नियम पाळन केले तर त्यांना काय थोड्या दिवसांनाच सोडतात, किंवा तो काय झाला म्हणायचा की सुधारणा ग्रह असतं त्याच्यात काय करतात ते सोडतात. पण काही काही कैदी कसे असतात, तुरुंगात राहूनच भरपूर आणि काहीतरी उलाढाली करत असतात, मग त्यांना आणि कठोर शिक्षा होतात. तर तसंच असं सांगितलेलं आहे की ही भगवद्गीता जे आहे हे आपल्यासारखे जे हे तुरुंगात आपण आहोत, खरं तर एक हे तुरुंग आहे आणि ह्या तुरुंगातून कसं सुटून जायचं ह्याचा उपाय भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. आणि भगवद्गीता हे सगळ्या वैदिक साहित्य आहे, ह्याचं सार आहे. आणि ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतायत. आणि अर्जुनाला उपदेश का करतायत, म्हणजे आपल्या सगळ्यांना, आपण सगळे काय आहेत, अर्जुनाच्या भूमिकेमध्ये आहेत. अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करतायत, ते भगवंतांना जेव्हा प्रश्न विचारतायत ते काही फक्त एकट्यांसाठी नाही तर ते आपल्या सगळ्यांसाठी. आणि जेव्हा आपण हे भगवद्गीतेचं ज्ञान वाचू तर तेव्हा आपल्याला खरंच समजेल की हे जे आपण आता जी बंधनं ऐकली तर ह्याच्यापासून आपण खरोखर काय होऊ, सुटका मिळेल. तर ह्याच भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आपण हे शरीर नाही आहे. तर हे आपण सगळेजण आता आपण ऐकलं ना, बुद्ध विचारतो की हे का बरं ह्या माणसाला घेऊन निघाले, तर तेव्हा ते सांगतात काय, हा आता शरीर सोडून गेला. मग आपण विचार, आपण पण बघितलं असेल ना, कुणी किती जणांनी तरी प्रेत बघितलं असेल ना, मृत शरीर, तर आपण पण तेव्हा विचार करू शकतो की हा गेला म्हणतात ह्याचं शरीर तर इथंच आहे, मग हा कसं काय गेला असं म्हणतात. तर कारण त्याच्या जो आपल्या शरीरात जो आत्मा आहे तर तो काय होतो, तो जातो आणि शरीर काय आहे तसंच राहतं. तर हे सगळं जे वर्णन आहे हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामुळं आपण आणि भगवंत भगवद्गीतेत सांगतात, ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातनहा मनषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. तर भगवंत सांगतात की ममय वांशो, ममय म्हणजे मी, ममय म्हणजे मी, अंश, अंश म्हणजे एक छोटासा कण, अगदी छोटा. तर तुम्ही कोण आहात, माझे अंश आहात. भगवान श्रीकृष्ण सांगतात तुम्ही माझे अंश आहात. आणि ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातन हा, म्हणजे तुम्ही माझे सनातन अंश आहात. असे नाही की आत्ता अंश आहे आणि नंतर नाही, असं नाही, तुम्ही काय आहे, सनातन अंश आहात. आणि मनषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. तर मन, आपलं जे मन आहे आणि हे पाच इंद्रिय जे आपली ह्याच्यामुळं प्रकृतीस्थानी कर्षती, ह्या प्रकृतीमध्ये कर्षत आहेत म्हणजे झगडत आहेत ह्या मन आणि इंद्रियांच्या मुळं. तर असं भगवान सांगतात. आणि आपण भगवंताचे छोटे छोटे अंश आहोत. तर आपण एक उदाहरण घेऊ शकतो की समुद्र आहे, सगळ्यांनी समुद्र बघितला असेल. जेव्हा समुद्राचा एक छोटासा कण घेतला तर त्या समुद्राचा एक छोटासा थेंब, तर त्या थेंबाचे गुणधर्म आणि समुद्राचे गुणधर्म काय असतात, सारखेच असतात. जसं समुद्र पण खारट आहे तर तो थेंब पण खारटच असतो. पण समुद्राची शक्ती आणि त्या थेंबाची शक्ती यामध्ये फरक आहे का नाही, आहे, भरपूर फरक आहे. समुद्राच्या लाटा एखाद्या माणसाला काय करू शकतात, आत ओढून घेऊ शकतात. पण थेंब एकाच्या अंगावर असा पडला तर काय होतं, काय जाणवणार पण नाही एखादा छोटा थेंब उडला तर. तर तसं भगवंत सांगतात तुम्ही माझे अंश आहात, म्हणजे आपण अगदी छोटे. असं सांगितलंय की एका केसाच्या टोका टोक जर घेतलं केसाचा अगदी, तर त्याचे 1000 जर तुकडे केले तर त्याच्यातला एक छोटासा अंश म्हणजे आपला हा आत्मा आहे, म्हणजे किती छोटा आहे. आणि भगवंत प्रचंड आहे. आणि असं सांगते भगवंत स्वराट, स्वराट म्हणजे स्वतंत्र आहेत, एकदम स्वतंत्र, त्यांना कुणाचंही त्यांच्यावर नियंत्रण नाही, ते पूर्णपणे मुक्त आहेत. तर आपण पण ह्या भगवंताचा एक छोटा अंश आहे, त्यामुळं काय आहे, आपल्यामध्ये पण भगवंताचेच गुण आहेत. जसं समुद्र आहे, समुद्राच्या थेंब पण कसं आहे, खारट आहे, तसंच खारटपणा हा त्या थेंबाचा पण गुणधर्म आहे आणि समुद्राचा पण आहे. तसंच भगवंत स्वतंत्र आहेत आणि त्याचे आपण अंश आहे, त्यामुळे आपण पण काय, आपल्यात पण इच्छा आहे की आपल्याला पण काय पाहिजे, स्वातंत्र्य. त्यामुळे आपण पण स्वतंत्र आहे. आणि ही भगवंतांनी दिलेली एक सुंदर भेट आहे आपल्याला, स्वतंत्र. नाहीतर बघा, भगवंत तर सगळे शक्तिशाली आहेत, तर तुम्हाला ते आज फोर्स करू शकतात, है ना, फोर्स करून तुम्हाला आता तुमच्याकडनं सगळं करून घेऊ शकतात. पण नाही, भगवंतांनी आपल्याला अगदी अल्प स्वातंत्र्य दिलेलं आहे, एकदम काय, छोटस स्वातंत्र्य. तर आपलं हेच आहे आपलं अस्तित्व, की आपल्याला एक छोटस अस्तित्व फक्त दिलं, एकदम स्वातंत्र्याचं. तर ह्यापणे बघू शकतो की भगवंतांच्या नियंत्रण आहेत, भगवंत सगळ्यांच्यावर नियंत्रण करू शकतात आणि भगवंतांच्या नियंत्रणाच्या बाहेर काही काही नाहीये. आपण बघू शकतो पाऊस ऊन, आता उन्हाचं टेम्परेचर खूप वाढलंय सगळीकडे पेपरमध्ये, तर त्याच बातम्या आहेत की एवढं टेम्परेचर आहे तेवढं टेम्परेचर आहे. मग याचं नियंत्रण कोण करतं? स्वतः भगवंत. भगवान भगवद्गीतेत सांगतात की मी सगळ्या ब्रह्मांडांचं नियंत्रण मी करतो म्हणून. तर हे सगळं भगवंताच्या हातात आहे. तर आपण बघू शकतो की ह्याच्यावरून की जेव्हा आपल्या हातात सर्व नियंत्रण करायची शक्ती असेल ना, तरच आपण पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आपल्याला मिळू शकतं. समजा आपलं घर आहे, आपण ह्या आपल्या घराचे छोटे मालक असतो, है ना. आपलं रूम असेल, आपले काय पण असेल, आपल्या वस्तू असतील, काय पण असेल, त्या खोलीपुरतं आपण काय आहे त्याचा मालक आहे, होय ना. तर त्यामुळं त्या खोलीवर तुमचा कंट्रोल आहे की नाही, आहे ना. तुम्ही त्या खोलीत कधी पण पाहिजे तेव्हा जाऊ शकता, झोपू शकता, तुम्हाला काय पाहिजे ते करू शकता. पण तुम्ही दुसऱ्याच्या घरात जावा आणि दुसऱ्याच्या खोलीत तुम्ही असं करू शकाल का? कुणाच्या पण घरात जाऊन तुमचं नियंत्रण करू शकता? नाही. तुमचं नियंत्रण कुठपर्यंत असतं? जेवढी तुमचा हक्क आहे तिथपर्यंतच. त्याच्या बाहेर तुम्ही तसं करू शकत नाही. पण भगवंत हे सगळ्या ब्रह्मांडांच्यावर नियंत्रण करू शकतात, त्यामुळं ते स्वतंत्र आहेत, त्यांच्यावर कुठलंच काय आहे बंधन नाही आहे. तर आपण बघू शकतो आपलं आपल्या देहावर तरी नियंत्रण आहे का? मगाशी आपण बघितलं आहे आपलं आपल्या देहावर नियंत्रण नाही. आता आपण बघतो की आता आपल्याला काही वाटलं नाही, आपण कार्यक्रमासाठी आलो बसलो पण आपल्याला काही वाटत नाही. आता आपण श्वासोच्छ्वास घेतोय तर तुम्हाला जाणवतंय तरी का आपण श्वासोच्छ्वास घेत आहे असं जाणवतंय? किती जण असं जाणीवपूर्वक करतात, मी श्वास घेतोय बाहेर टाकतोय नाहीतर मी आता जगणार नाही असं वाटतंय? वाटतंय का? नाही. सहज, अगदी सहज काय करतोय आपण? श्वासोच्छ्वास घेत आहोत. तर त्यामुळं आपण बघू शकतो की हे आता आपल्याला सहजपणे करू शकतोय. पण एखादा तुम्ही दवाखान्यात जावा आणि जेव्हा एखाद्या माणसाला ऑक्सिजन लावलेला असतो तर तेव्हाची त्याची स्थिती बघा की त्याला ऑक्सिजनसाठी किती झगडायला लागतं, किती त्याला तळमळत असतो तो ऑक्सिजन घेण्यासाठी. तर म्हणून बघू शकतो की आपलं आपल्या साध्या देहावर पण काय आहे नियंत्रण नाही आहे. आपण ह्या देहातनं पण स्वतंत्र नाही आहे. तुम्हाला किती जणांना माहिती आहे की आपलं आयुष्य इतके वर्ष आहे, मी इतके वर्ष हे करणार आहे? कुणालाच माहित नाही आहे काय आहे ते. तर ही सगळी काय आहेत? बंधनं आहेत. पण आपल्याला ह्या बंधनाची जाणीवच होत नाहीये. बाकी सगळे आपल्या छोटे छोटे जे बंधनं असतात त्याची जाणीव होते, पण ही जी खरी बेसिक बेसिक म्हणजे काय प्राथमिक जी कारण आहेत ह्याची आपल्याला कधी जाणीव होत नाही. तर मग ही बंधनात आपण कसं कसं अडकत जातो ह्याचं पण वर्णन भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर भगवान सांगतात. जर हा एक एक म्हणजे हा विषय आहे याच्यावर चार चार पाच पाच तास काय होऊ शकतं? प्रवचन होऊ शकतं. तर आपण एक फक्त दोन तीन मुद्द्यातच असं बघूया. तर भगवंत भगवद्गीतेत सांगतात की जे आपण कर्म करतो, तुम्ही बघा आपण कुठलंही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. काही ना काहीतरी कर्म हा करतच असतो जीवात्मा. अगदी काही न करता बसलं तरी पण ते एक कर्म आहे, झोपलं ते पण एक कर्म आहे. तर हे छोटी छोटी कर्म आहेत. तर ह्या कर्माचे नियम फार गुही असं सांगितलेलं आहे. तर हे कर्म आणि त्याची फळं आणि हे प्रकृतीचे नियम म्हणून भगवद्गीतेत सांगतात. तीन गुण आहेत, सात्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे तीन गुण आणि हे जे कर्म आहे ही आपल्या बंधनाची खरी कारणं आहेत. आणि ह्याच्यामुळं आपण ह्या भौतिक जगामध्ये काय होतो? बांधले जातो. आपण न्यूटनचा नियम बघितला असेल ना, सगळ्यांनी माहीत असेल ना काय नियम आहे म्हणतात काय? फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा, तुम्ही कुठलं पण काम केलं तर त्याला कशी रिॲक्शन असणार? इक्वल किंवा अपोजिट. काय पण असेल, समजा तुम्ही जाता जाता एकाला सहज असं वाटलं, त्याचा राग आला म्हणून एक थोबाडीत दिली, तर त्याचं रिॲक्शन तुम्हाला येणार की नाही येणार? थोड्या वेळाने ती कुणाला तरी आणि खूप जणांना घेऊन येऊन चांगलं मारून काढू शकते. काय पण रिॲक्शन इक्वलपणे येईल किंवा अपोजिट, काय पण रिॲक्शन ही येणारच. तर भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये की तुम्ही अगदी छोट्या छोट्या ज्या ऍक्शन आपल्या असतात किंवा कर्म आपण जे करतो त्याला काय आहेत? रिॲक्शन आहेत. किंवा त्याची आपल्याला काय मिळते? फळाचं फळ मिळतं त्या ह्याचं कर्माचं. तर त्यामुळं भगवान सांगतात की ह्या कर्मातनं कसं सुटायचं आणि ह्याच्यातनं बंधनातनं कसं मुक्त व्हायचं ह्याचा भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर काय दिले भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान दिलेलं आहे. तर आपण बघू शकतो, मग आपल्याला असं वाटू शकतं की प्रत्येक गोष्टीला मग काय फळ आहेच. असं सांगितलं जातं की आपण जेव्हा चालतो रस्त्यातनं तर आपल्या पायाखाली किती किडे मरत असतात, बघितलं आपण कुठं खाली बघून चालतो का? नाही, कितीतरी किडे मरतात. आपण श्वास घेतो तेव्हा पण कितीतरी किडे मरतात. आपण खातो तेव्हा पण कितीतरी जीवांची हत्या होते. तर मग असं सांगितलं, ह्या सगळ्याच आपल्याला फळ मिळतं. मग असं वाटत असेल म्हणजे काय कर्म करायचंच नाही का असं पण वाटू शकेल. पण ह्याच्यासाठी एक सुंदर असं छोटंसं उदाहरण आहे. जेव्हा आपण बघतो की युद्ध सुरू असतं, युद्धामध्ये काय असतं, भरपूर योद्धे असतात, सैनिक असतात, त्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे काय असतात, गन किंवा बंदूक वगैरे, भरपूर त्यांना शस्त्रास्त्र दिलेली असतात का, शत्रूंना मारण्यासाठी किंवा भारताचं रक्षण करण्यासाठी. प्रत्येक देश आपल्या आपल्याला काय देतो, भरपूर काय असतं त्यांच्याकडे, यंत्र शस्त्र वगैरे भरपूर असतात, कारण का आपल्याला संरक्षण पाहिजे म्हणून. तर हाच योद्ध्याकडे समजा भरपूर बंदूक आहेत किंवा बॉम्ब आहेत, भरपूर आहे, आणि त्यानं काय केलं, शत्रूला जाऊन काय केलं, भरपूर सैनिक मारले किंवा शत्रूंचं भरपूर म्हणजे संरक्षण केलं भारताचं आपल्या, तर त्याला काय होतं, मोठं पारितोषिक मिळायला जात ना, मोठं पारितोषिक देतात राष्ट्रपतींच्या हस्ते, कारण त्यांनी भरपूर काय केलं, भारतासाठी तो लढला. पण तीच बंदूक घेऊन समजा तो आला आणि त्याला शेजारीच्या काय तर म्हटला, शेजारी भांडण झालं काय तर झालं, आणि त्याच बंदुकीनं समजा त्यानं शेजाऱ्यानं मारलं, तर त्याला पारितोषिक दिलं जाईल का, काय केलं जाईल त्याला, त्याला शिक्षा दिली जाईल. कारण का तोच बंदूक, तीच बंदूक आहे, तोच तो आहे माणूस आहे. मग तेव्हा एवढ्या माणसांना मारलं तर त्यांना काय मिळालं, पारितोषिक मिळालं. आणि आता इथं काय केलं, फक्त एकालाच मारलं आणि आता त्याला म्हणतात शिक्षा, असं का? हा, कारण आपल्या भारताचे काही नियम आहेत, है ना, ते नियमानुसार त्यांनी काय केलेलं, इतक्या शत्रूंना त्यांनी मारलेलं. पण आता जेव्हा तो मारतो तेव्हा त्यानं कशासाठी मारलंय, कायद्याचं उल्लंघन करून मारलेलं आहे. त्यामुळं जेव्हा तो कायद्याचं पालन करतो तेव्हा काय दिलं जातं त्याला, पारितोषिक दिलं जातं. कर्म तर तेच आहे, होय ना, इथं पण बंदुकीनं मारलं आणि तिथं पण मारलं, पण जेव्हा ते कायद्याचं नियमाचं पालन करतो तेव्हा काय होतं, त्याला पारितोषिक मिळतं. आणि जेव्हा तो स्वतः कायद्याचं उल्लंघन करतो तेव्हा त्याला काय केलं जातं, त्यालाही तुरुंगात राहायला लागतं. तर तसंच आहे, जेव्हा आपण भगवंताच्या जे कायदे आहेत ह्याच्यानुसार जेव्हा वागतो तेव्हा जरी तीच कृती असेल, तेच सगळं असेल, तर आपल्याला त्यातनं मुक्तीच मिळते. कधी पण त्यात बंधनात आपण अडकत नाही. तर जसं आपण मी आता सांगत होते की चालणं, बोलणं, खाणं ह्या प्रत्येक क्रियेमध्ये आपण काय म्हणतो, बंधनात अडकू शकतो. पण जेव्हा आपण भगवंताविषयी बोलतो, भगवंतासाठी चालतो, प्रत्येक गोष्ट जर तेव्हा भगवंतासाठी करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला बंधन येत नाही, आपण कायम त्यातनं फळातून मुक्तच होत राहतो. तर म्हणून असं सांगितलेलं आहे की आपण काय करायचंय, भगवंताच्या नियमाच्या नुसार वागायला पाहिजे. तर आता असं सांगितलं की आपण मगाशी सांगितलं की हे काय आहे, आपल्याला इथं सगळ्यांना जन्म, मृत्यू, जराणी, व्याधी ह्या सगळ्या समस्या आहेत. आणि ह्या समस्यातनं आपल्याला काय करायचंय, बंधनातनं, ह्या बंधनातनं आपल्याला मुक्त व्हायचं आहे. तर असं सांगितलंय की हे जे जग आहे, ह्या जगाची उपमा असं केलं की एक छोटंसं दुर्ग म्हणजे एक मोठा असा किल्ला, तर ह्या किल्ल्यासारखी केलेली आहे. आणि एक छोटं उदाहरण आहे म्हणून. आणि त्या किल्ल्याला असं सांगितलं की 84 लाख दरवाजे आहेत. किती दरवाजे आहेत किल्ल्याला, आहे का 84 लाख दरवाजे. आणि ह्या किल्ल्यात समजा आपण अडकलोय आणि एकच दरवाजा आहे तो फक्त उघडा आहे, आणि ह्याच्यातनं जर तुम्ही बाहेर गेला ना तर तुम्ही मुक्त झाला. तर विचार करा, आपल्याला एवढे 84 लाख दरवाजे काय करायचे आहेत, ठोठवून बघवायचे आहेत, आणि त्यातला एकच उघडणार आहे फक्त. आणि ह्या 84 लाख दरवाजे समजा तुम्ही थोटवले सगळीकडे आणि एक दरवाजा उघडा दिसला, तर शहाणा माणूस काय करेल, त्या दरवाज्यातनं बाहेर जाईल, होय ना. आणि समजा ते बाहेर जाताना तुम्हाला तिकडं आणि त्या किल्ल्यामध्ये खूप सुंदर बागा आहेत, फळं आहेत, चांगले चांगले झाडं आहेत, तळी आहेत, पण तुम्ही अडकलाय तिथं. पण आपण अडकल्यावर समजा आणि कुणाला तरी वाटलं जाता जाता आणि एकदा एक फळ तोडून घेतो आणि फळ खातो, पाणी पितो आणि मग येतो परत. आणि असं केलं समजा दारापाशी आला आणि तरी पण हे फळ आणि पाणी त्याला आकर्षित होऊन परत गेला आणि परत येऊन म्हटलं, अरे आता कुठल्या दरवाज्यापाशी आलेलो, परत विसरला, परत काय करायला लागेल, परत तेवढे 84 लाख दरवाजे फुटवायला लागतील. तसंच सांगितलेलं आहे की मनुष्य शरीर जे आहे ते 84 लाख योनी नंतर मिळतं. 84 लाख योनी. आपण बघू शकतो की किती प्रकारचे जीव आहेत ह्या जगामध्ये, भरपूर प्रकारचे जीव आहेत. आणि ह्या जीवां हे सांगतात की ही उत्क्रांती आहे, छोट्या छोट्या जीवांपासून आपण मनुष्यापर्यंत आलेलो आहे. आणि मनुष्य देहामध्ये ही बुद्धी मिळालेली आहे, आणि ह्या बुद्धीचा उपयोग करून आपल्या हे आत्ता आपण जी सांगितलेलं सगळ्यांना की काय बंधनं आहेत, काय आहे, ह्याचा जर वापर करून आपण ह्यातनं मुक्त होण्याचा प्रयत्न केला तर ही खरी काय आहे, बुद्धिमत्ता आहे. तर तेव्हा आपल्याला पण आता हे दार, आपण पण आता काय केलंय, 84 लाख दरवाजे ठोठवलेत आणि आता आपल्याला दरवाजा उघडा आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ते किल्ल्यात परत जाऊन फळं पाणी वगैरे त्याच्यात अडकायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, तर खरं खरं त्या दरवाज्यातनं बाहेर पडायचं आहे. तर मग आपण बघतो की ही आता सगळ्यांना मी मग अशी सिद्धार्थ किंवा बुद्धाची गोष्ट सांगितली, आणि बुद्धांनी पण ह्याच गोष्टी बघितल्या ज्या तुम्ही आणि मी बघतोय, होय ना, ह्याच गोष्टी, काही वेगळ्या बघितल्या नाही आहेत, त्याच बघितल्या. मग बुद्धांनी प्रश्न केला आणि मग इतरांना का प्रश्न नाही पडत असं वाटू शकतंय ना आपल्याला, मग बाकीची माणसं का नाही हे विचार करू शकतात, सगळ्यांनाच ह्या गोष्टी आहेत. तर याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे आणि ते काय आहे, पॉवर ऑफ हॅबिट म्हणून एक छोटासा वाचलेला होता, म्हणजे सवयीचा परिणाम, या सवयीमुळं कसं आपण अडकतो ह्याच्यासाठी. तर एक छोटीशी हा खरा एक प्रयोग केलेला आहे शास्त्रज्ञांनी. तर काय झालं, शास्त्रज्ञ आहेत, हे सवयी कशा असतात ह्याच्यासाठी प्रयोग करत होते. त्यांनी काय केलं, थोडे उंदीर होते ना, त्यांना एक मोठ्या पिंजऱ्यात टाकलं, उंदरांना एक मोठा पिंजरा केला आणि सगळ्या उंदरांना आत पिंजऱ्याच्या आत घातलं आणि त्यांना त्याच्यात थोडे 3 खटके असे बटन्स केलेले, आणि 3 बटन होते त्यामध्ये त्यांनी काय केलेलं, एक बटन दाबलं की त्यातनं पाणी यायचं, दुसरं बटन दाबलं की त्यातनं अन्न यायचं, आणि तिसरं बटन दाबलं की करंट म्हणजे शॉक यायचं, शॉक हळू असा. तर आणि त्यात उंदरांना टाकलं, तर उंदिरांना काय माहित नव्हतं, उंदीर गेले ते बटनं दाबायचे त्याच्यानं जायचे, आणि कधी ज्या पाण्याच्या बटनावर आले त्यातनं पाणी यायचं, खाण्याचं असलं तर खायचे, आणि शॉक चालं की मात्र घाबरायचे लगेच ते. तर त्यांना पळत खूप दिवस ठेवल्यामुळे त्यांना सवय झालेली, त्यांना कळलेलं की हे बटन दाबलं की पाणी मिळतंय, हे बटन दाबलं की खायला मिळतं, आणि ह्याच्यातनं थोडासा शॉक येतोय, तर त्यांना माहित होतं. आणि नंतर ते एकदम एक्सपर्ट झाले, बरोबर करायचे काय पाहिजे ते. पण कधी कधी पळताना काय व्हायचे, शॉक पण मिळायचेच, कारण जरी त्यांची बुद्धी एवढी विकसित नसते ना, त्यामुळे कुठलं तरी बटन दाबायचं एवढं माहित होतं, पण शॉक पण लागायचेच कारण सगळी बटनं दाबायचे ते. तर मग शास्त्रज्ञांनी काय केलं की 2 बटनं होती ना त्याच्यावर शॉक ठेवला, आणि 1 बटन होतं त्याच्यावर खायचं आणि प्यायचं पण त्याच्यातच, दोन्ही बटनामध्ये, एका बटनामध्ये दोन्ही पण मध्ये उंदीर यायचे आणि शॉक जास्त बसायला लागले त्यांना, आणि खायचं प्यायचं पण मिळायचं पण शॉक काय मिळायचे, जास्त मिळायचे. तरी पण ते काय करायचे, बरोबर सगळी बटनं दाबत बसायचे आणि खायचे प्यायचे, आणि शॉकमध्ये त्यांना सवय झालेली आता शॉकची पण. तर मग नंतर शास्त्रज्ञांनी काय केलं, ते पिंजऱ्याचं टोपण उघडलं, दार होतं ना पिंजरा, त्याचं दार ओपन ठेवलं, आणि ते उंदीर इतके सवय झालेली ना त्यांना, ते जायचे बटनं दाबायचे, खायचे प्यायचे, शॉक पण खायचे आणि तिथंच खेळायचे. ते दार उघडं होतं, ते दारातनं बाहेर जायचे नाही, का, कारण तिथं त्यांना खायचं प्यायचं मिळायचं आणि शॉक मिळायला तर चालतंय, असं सवय होऊन गेली त्यांना. तर हे उदाहरण जरी उंदराच असलं तर हे आपल्याला लागू पडतंय. कसं, तर आपण पण ह्या जगामध्ये, आपल्याला सगळ्यांना माहितीये दुःख आहे डोंगरा एवढी असं सांगतात, प्रचंड दुःख आहे, पण काय आहे, थोड्या चांगल्या गोष्टी पण आहेत, असं नाही की हे जग जरी एवढं हे असेल तर थोड्या काय आहेत, चांगल्या गोष्टी आहेत. तर त्या चांगल्या गोष्टीसाठी काय करतो आपण, धडपड 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 करत असतो, उंदीर कसं पळत असतो ना, मग कधी कधी काहीतरी आपल्याला चांगल्या फळानुसार, कधीतरी चांगलं आपलं कर्म असेल तर चांगली फळं मिळतात, त्यावर आपण काय होतो, खुश होतो. पण ते दुसरी 2 बटनं ती भरपूर पॉवरफुल असतात, धक्के मात्र भरपूर मिळत असतात, तरी पण आपल्याला काय झालं, त्या उंदरांसारखी सवय झाली आहे की ते धक्के पण खायचे आणि थोडंसं ते खायला मिळतं ते घ्यायचं, पण पिंजऱ्यातनं बाहेर काय जायचं नाही. पण ही उंदरांची गोष्ट नसून कुणाची, ही सर्वांची, आपल्या सगळ्यांची ही गोष्ट आहे. तर त्यामुळं ही बंधन आहे हे आपल्याला जाणीवच होत नाही आहे. तर ह्याच्यासाठी खूप सुंदर असा एक इतिहासात प्रसंग आहे, जे सीतेचे वडील जनक महाराज, तर हे जनक महाराज जेव्हा मिथिलेमध्ये असतात तर हे पूर्वीचे राजे असायचे, ह्यांना राजर्षी म्हणायचे, म्हणजे राज ऋषी असायचे, हे राजा पण असायचे पण त्यांचं वागणं एखाद्या ऋषीसारखं असायचं. तर हे राजर्षी असल्यामुळं ते काय करत होते, ऋषींना भरपूर म्हणजे साधू वगैरे असायचे, त्यांना सन्मान देत असत. आणि एकदा अष्टवक्र मुनी म्हणून, अष्टवक्री मुनी म्हणून एक फार महान भक्त आहेत. ते जनक राजाच्या दरबारात येतात. तर जनक राजा आदरानं उठतात, त्यांना आपल्या सिंहासनावर बसवतात, त्यांचं स्वागत करतात. आणि मग राजा मग जनक महाराज तेव्हा प्रश्न विचारतात कुणाला, अष्टवक्र मुनींना. ते म्हणतात की ही जी बंधनं आहेत ह्या जगामध्ये, ह्या सगळ्या बंधनाचं कारण काय आणि ह्याच्यातनं सुटायचं कसं असं ते विचारत असतात. तर हे अष्टवक्र मुनी अवधूत सारखे असतात, म्हणजे साधारण नाही. ज्यांचं अष्टवक्र नाव का पडलं असतं कारण ते आठ ठिकाणी वक्र असतात, त्यांचं शरीर असतंय आठ ठिकाणी असं वेडं वाकडं असतंय, आणि त्यांना बघून कोण असं चेष्टा करत असतात, पण ते खरं खरं महान भक्त असतात. पण जेव्हा आणि हे जनक महाराजांना माहीत असल्यामुळे ते प्रश्न विचारतात, आणि ते सिंहासनावर बसल्यावर ते हसायला लागतात, असेच हसतात बघून त्यांच्याकडं, आणि हसतात आणि एकदम उठून पळत सुटतात. जनक महाराजांच्या मोठी बाग असते, त्या बागेत जातात आणि त्या बागेत जाऊन एका झाडाला मिठी मारतात, आणि मिठी मारतात आणि म्हणतात सोडा सोडा मला सोडा मला सोडा म्हणून ओरडायला लागतात. तर जनक महाराज पण हसायला लागतात आणि त्यांना कळतंय की बंधनाचं कारण काय आहे. तर खरं कारण काय आहे, आपणच बंधनाला काय केलंय, पकडून ठेवलंय. असं नाही की आपल्याला कुणी बांधून ठेवलंय, आपण काय करतोय त्यातनं सुटायचा उपाय नाही काढत आहे. आपणच म्हणतोय, आपणच काय केलंय त्याला, झाडाला कसं मिठी मारल्यावर काय सुटायचं कसं, तर आपण मिठी सुटली तर आपोआपच सुटणार आहे. तसं ह्या उंदरांची जशी गोष्ट सांगितली ना, पिंजरा काय केलाय, आता दार उघडलंय तरी पण बाहेर पडावं असं वाटत नाही कारण ती सवय झालेली आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, आपणच काय केलं पाहिजे, निर्धार केला पाहिजे की होय हे मला आहे दुःख आणि ह्याच्यातून मी काय करणार, सुटणार आहे. तर असं माकडाचं पण उदाहरण सांगितलंय. एक माकड असतं आणि त्याला एक चण्याचा डब्बा सापडतो आणि तो ते चणे त्याला पाहिजे असतात खायला, म्हणून तो काय करतो, हात घालतो आतमध्ये आणि मूठ घालून बाहेर काढायचा प्रयत्न करतो, पण ती मूठ काय त्याची बाहेर येत नाही कारण त्यात तोंड पेचं फार डब्याचं छोटं असतं. फक्त एकच उपाय असतं, त्यांना हात रिकामा करून छोटा करून काढला तर, पण जर त्यांना चणे पण पाहिजे आणि रिकामा पण व्हायचं आहे तर शक्य नाही. तर तसंच ह्या भौतिक जगात सगळं पाहिजे आणि मग मुक्त पण होणार असं शक्य नाही. तर काय केलं पाहिजे, एकतर भगवंताची चांगली सेवा करून एकच उपाय आहे की ह्याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो. तर आजकाल आपण खूपदा वाचतो, अगदी आत्ता परवा म्हणजे 2-3 दिवस झाले, आमच्या घराच्या शेजारीच एका अगदी तरुण विवाहित बाईनं काय केली, आत्महत्या. अगदी किती 25 वर्षाची होती अगदी, आणि तिनं आत्महत्या केली. काय तर ह्याचा जास त्याचा जास काहीतरी एक प्रॉब्लेमच असणार. तर हा सगळ्यात मोठं अज्ञान आहे आजकाल आहे तरुण पिढीला. तर आपण खूप जणांनी ऐकलं असेल ना, किती येतात तर पेपरमध्ये भरपूरदा येतं की आत्महत्याचं, तेव्हा काय वाटतं इतका त्यांना त्रास झालेला असतो कुठल्या कुठल्या गोष्टीचा, आणि त्यांना वाटतं की आता मला काय पाहिजे, सुटका पाहिजे ह्याच्यातून, म्हणून लोक काय करतात, आत्महत्या करतात. पण आत्महत्या करणं म्हणजे ही खरं खरं सुटका नाही आहे, उलट काय आहे, आणखीन मोठा गुन्हा आहे. समजा जर एखाद्या कैद्याला तुरुंगात ठेवलं, का, कारण त्यानं काहीतरी गुन्हा केलाय म्हणून, आणि जर त्याला गुन्हा करण्या म्हणून तुरुंगात ठेवलं आणि तो ते शिक्षा भोगायचं सोडून आणि पळून जायचा प्रयत्न केला किंवा जेलला भोग पडलं हे केलं ते केलं, तर त्याला आणखीन शिक्षा कठोर होईल का सोडतील लवकर, कठोर होईल ना शिक्षा अजून त्याला. तसं आपण ऍक्च्युली आपल्याला हे शिक्षा आहे, हे शरीर मिळणं म्हणजे एक प्रकारची शिक्षा असल्यासारखं आहे. आणि जर ह्याच्यातनं आपण काय केलं, जे आपल्याला छोटं अल्प स्वातंत्र्य दिलंय भगवंताची सेवा करायसाठी, आणि त्याचा जर दुरुपयोग करून जर आपण आत्महत्या कुणी केली तर त्याला काय होईल, आणखीन जास्त उलट शिक्षाच आहे. तर माझी तर तुम्ही पण तुमच्या मैत्रिणी वगैरे कोण पण असेल, जेव्हा असं कोण निराश वगैरे वाटत असेल, तर तुम्ही पण सगळ्यांना असं सांगा की ह्याच्यात हा काय खरा सुटका नाही आहे. परवाच CPR मध्ये पण हॉस्टेलमध्ये झालेलं ना, एका मुलानी आत्महत्या केलेली. इथं CPRचं हॉस्टेल आहे, तिथं पण एका मुलानी, असे भरपूर आपण वाचत असतो. पण हे काय सुटकेचं खरं कारण नाही आहे, हे तर काय आहे, फक्त अज्ञान आहे. ह्या अज्ञानामुळं काय होत आहे, हे अशा आत्महत्यासारखे प्रकार घडत आहेत. कारण हे खरं जे ज्ञान आहे वैदिक साहित्याचं, हे आजकालच्या पिढीला नसल्यामुळं काय होतंय, मुलं फ्रस्ट्रेशन म्हणतात ना त्याला, नैराश्य, नैराश्याकडे लगेच झुकतात. तर जर आपण ह्या वैदिक साहित्य आणि ह्याचा जर अभ्यास केला तर हे नैराश्य आपल्याला तर येणारच नाही, आणि ह्याच्यातून उलट आपण काय करू, खऱ्या स्वातंत्र्याकडं कसं जायचं, हे उलट हे आपल्याला वैदिक साहित्य शिकवतं. तर म्हणून आपण आता हे काय आहे, एक छोटस हे खरं तर तुरुंगच आहे, आपल्याला वाटत नसेल पण हे एक छोटा तुरुंग आहे. आणि ह्या तुरुंगातनं सुटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांचे जे भक्त आहेत ह्यांना पाठवतात, आणि हे भक्त आपल्याला शिकवतात की हे खरोखर ह्याच्यातनं तुम्ही काय व्हा, हे जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या खऱ्या खऱ्या बंधनातनं काय व्हा, मुक्त व्हा आणि तुम्ही माझ्याकडे परत या. भगवान श्रीकृष्ण, तुम्ही जर भगवद्गीता कुणी वाचली असेल तर अनेक ठिकाणी म्हणतात की तुम्ही माझ्याकडे परत आल्यावर ही दुःख तुम्हाला कधी नाही आहेत, तुम्ही शाश्वत असं तुमचं जीवन असेल. तर तुम्ही म्हणून आज बघू शकता की आज आमच्यामध्ये पण खूप मुली आहेत, तुमच्यासारख्याच मुली आहेत की ज्या काय करतायत की तुमच्यासारखंच त्या पण अभ्यास करतात किंवा नोकरी करतायत, काही सगळे तेच करतायत, पण त्यांनी ह्या भक्ती मार्गाचा काय केलाय, अवलंब केलाय. आणि त्या आणि ह्याच्यासाठी तुम्हाला काही सोडायची गरज नाही आहे. असं नाही की तुम्ही आता काहीतरी तुमच्या सगळं जीवन म्हणजे बदलायचं, आता म्हणजे अध्यात्मात जायचं म्हणजे सगळं सोडायचं आणि फक्त हेच करायचं, असं नाही आहे. तर काय आहे, तुम्हाला सोडायचं काहीच नाही आहे, फक्त एक गोष्ट जोडायची आहे तुमच्या आयुष्यात आणि ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांना आपल्या आयुष्यात जोडायचं आहे. आणि जर ह्या कृष्णांना आपल्या आयुष्यात तुम्ही जोडलं तर मग आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळू शकतंय. कारण भगवान श्रीकृष्णांचं एक नाव आहे मुकुंद. मुकुंद म्हणजे जे मुक्ती प्रदान करू शकतात. जरी इतर देवी देवता असले तरी भगवान श्रीकृष्ण हे एकच आहेत जे केवळ मुक्ती प्रदान करतात, आणि ते म्हणजे एकमेव भगवान श्रीकृष्ण. म्हणून ह्या मुकुंदांचा जर आश्रय घेतला तर काय होऊ शकतंय, आपण पण सगळे सतत मुक्त राहू शकतो. तर म्हणून तर आता आपल्यामध्ये कितीतरी आपल्या ज्या रेग्युलर मुली येतात ना, त्या थोड्या जणी उभा राहावर, किती जणी आपल्या रेग्युलर आहेत, ज्या रेग्युलर मुली येतात उभा राहावर. तर ह्या सगळ्या जणी आहेत ना, ह्या पण विद्यार्थिनी आहेत, कुणी कुणी नोकरी करतायत, प्रत्येकाला जबाबदाऱ्या आहेत आणि ह्यांनी कशाचाही त्याग केलेला नाही आहे, पण फक्त एक कला शिकलेली आहे, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांना आपल्या आयुष्यात जोडायची. आणि जर आणि तुम्ही ह्यांना स्वतः विचारा की ह्यांना आधीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्यामध्ये काय फरक वाटतोय, आणि तुम्ही पण ह्यांच्यासारखंच काय करू शकता, कृष्णाला आपल्या आयुष्यात जोडू शकता आणि खरी खरी जे स्वातंत्र्य आहे ह्याचा अनुभव करू शकता. आणि ह्याच्यासाठी कलियुगात अत्यंत सोपा उपाय सांगितलाय, आणि तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्र. तुम्ही पहिल्यांदा आला तेव्हा कीर्तन सुरू होतं ना हरे कृष्ण महामंत्राचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा अत्यंत सोपा उपाय सांगितलेला आहे कलियुगामध्ये. तर माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळून अगदी विनंती आहे की तुम्ही पण ह्या हरे कृष्ण महामंत्राचा स्वीकार करा आणि खरे स्वातंत्र्य तुम्ही पण उपभोगा. हरे कृष्ण. Yeah.